भगवती रामदासा भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञान सूर्य उजळोनी प्रकाशा साक्षात शंकराचा अवतार मारुती कली माझी तेची झाली रामदासांची मूर्ती वीसही दशकांचा दासबोध ग्रंथ केला जड जीवा उद्धरिले नृप शिवा सितारिले ब्रह्मचर्य व्रत जानसे राम रूप सृष्टि पाहे कल्याण तिन्ही लोकी समर्थ सद्गुरु पाय आरती रामदासा भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञान सूर्य उजळोनी प्रकाशा आरती रामदासा।